पुढची नोंद आहे जीनोम. आधुनिक रेणवीय जीवशास्त्रामध्ये एखाद्या सजीवाचा जीनोम म्हणजे त्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. ही माहिती त्या सजीवाच्या शरीरातील डीएनए किंवा विषाणूंचा विचार करताना आरएनएच्या स्वरूपात साठवलेली असते. जीनोममध्ये जनुकांचा तसंच डीएनए आरएनए मधील बिगर जनुकीय भागाचा म्हणजे ज्या भागातील बेस पेयरांचा अनुक्रम कोणतेही प्रथिन तयार करण्याचे संकेत दाखवत नाही अशा यांचा समावेश होतो. जीनोमसाठी काही वेळा संजीन किंवा जनुक संच याही संज्ञा वापरल्या जातात. सजीवांच्या जीनोमचा आकार सामान्यपणे बेस पेयरांच्या संख्येनुसार मोजला जातो. या पुढील कोष्टकामध्ये सजीवांच्या काही जातींचा जीनोम आणि आकार दिलेला आहे. फळमाशी, त्याचं शास्त्रीय नाव ड्रोसोफिला मेनोगॅस्टर, जीनोमचा आकार कोटीमध्ये 18. फुगू, फुगू रुब्रिपस, जीनोमचा आकार कोटीमध्ये 40. रूप, बोआ कन्स्ट्रिक्टर 210. मनुष्य, होमोसेपियन 310. कांदा, एलियन सेपा 1800. फुप्फुसमीन किंवा फुप्फुस मासा, प्रोटोप्टेरस इथिओपियस 14000. नेचे ऑफिओग्लॉसम पेटिओलॅटम 16000. अमीबा, अमीबा डुबिया 67000. सजीवांच्या जीनोममधील काही जनुक अक्रियाशील म्हणजे व्यक्त न होऊ शकणारी असतात. उदाहरणार्थ रिकेटशिया आणि सायनोबॅक्टेरियासारखे जीवाणू दृश्य केंद्रकी पेशीमध्ये सामावल्यावर ते परजीवी असल्यामुळे त्यांच्या व्यक्त जनुकांची संख्या कमी झाली आहे. एकीकडे रिकेटशिया आणि सायनोबॅक्टेरिया यांना स्वतंत्र अस्तित्व होतं. त्यांचे पेशीय भक्षण झाल्यानंतर म्हणजे ज्याला एंडोसायटोसिस म्हणतात, त्यांचे तंतुकणिका आणि हरित लवके यांच्यामध्ये रुपांतर झाले. त्यांच्या जीनोममध्ये सुमारे 1000 क्रियाशील जनुकं होती. आता हरित लवकामध्ये शिल्लक राहिलेल्या व्यक्त जनुकांची संख्या 27 आणि तंतुकणिकेमधील व्यक्त जनुकांची संख्या 20 असून त्यांच्या अव्यक्त जनुकांची संख्या वाढली आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री या कुष्ठरोगाच्या जीवाणूमधील 1/3 जनुके अक्रियाशील झाली आहेत. या सर्व उदाहरणातील जीनोमचा मूळचा आकार तसाच राहतो. अव्यक्त आणि व्यक्त जनुकांची संख्या मात्र बदलते. सजीव जिवंत राहण्यासाठी किती आकाराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवन प्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन चालू आहे. ही नोंद मधवन्ना मोहन यांनी लिहिली आहे.